स्तोत्र संहिता अध्याय 63 यहूदाच्या रानात असताना रचिलेले दाविदाचे स्तोत्र। हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन। शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे। माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे। अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे। तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे। माझे ओठ तुझे स्तवन करीतील। मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन। तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन। मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील। मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करीतो व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो, कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस। म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करीन। माझ्या जीवाने तुझी कास धरिली आहे। तुझा उजवा हात मला संभाळून धरितो। पण जे माझ्या जीवाचा घात कराव्यास टपले आहेत ते पृथ्वीच्या अधोभागी जातील। तरवारीने त्यांचा निपात होईल। ते कोल्ह्यांचे खाद्य होतील। राजा देवाच्या ठाई हर्ष पावेल। जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करील, कारण असत्य बोलणाऱ्यांचे तोंड बंद होईल।